चीनी मंडी .com पॉडकास्ट।
ऊस बिल मिळत नसल्यानं शेतकरी संतप्त। वारंवार मागणी करूनही सिद्धेश्वर सहकारी कारखान्याकडून शेतकऱ्यांचं ऊसाचं बिल देण्यास टाळाटाळ होत आहे। ऊस बिल मिळत नसल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांना अडचणी सांगितल्या। तसंच आम्हाला आत्महत्या करू द्या अशी विनंतीही निवेदनाद्वारे केली आहे। यावेळी सुरेश जगताप, महादेव साळुंखे, सय्यद शेख, सुभाष पाटील, धर्मराज साळुंखे, जगन्नाथ आमणे, कल्याण मगर, निर्मला पाटील, पोपट मगर, शेषराव गोरे, विठ्ठल गोरे, सविता पवार, मोहन माने, शाझाज माने, सुरेश माने, सुंदरराव गोरे, सुनीता गोरे आदी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं। केंद्र सरकारनं 2019-20 हंगामासाठी ऊसाची FRP किंवा किमान आधारभूत किंमत कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। शेतकऱ्यांनी मात्र सरकारच्या या निर्णयाला विरोध केला आहे। उत्तर प्रदेशात जवळपास 10,000 कोटींची थकबाकी असून देशात एकूण 15,000 कोटी रुपयांची थकबाकी आहे। देशात अनेक ठिकाणी ऊस उत्पादक शेतकरी सरकारवर दबाव टाकत आहेत, आंदोलनं छेडत असून सरकारकडे ऊस बिल थकबाकी दूर करण्याची मागणी करत आहेत।